साखरेच्या पाकात लोळणाऱ्या जिलबीलाच डायबिटीस झाला तर मग ती काय करेल? ऐका ह्या गाण्यात.
डायबिटीज.